आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला 3 कर्तव्यांवर भर देणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर। टियर 2 आणि टियर 3 शहरांवर भर दिला जाणार। प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहांची स्थापना। कृषी MSME पर्यटन क्षेत्रासाठी विविध घोषणा। 1 एप्रिल पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार। परताव्याचे अर्ज सुलभ होणार। आणि शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर अतिरिक्त करांच्या प्रस्तावामुळे शेअर बाजारात मोठी घसरण। देशाच्या युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला। त्यात आर्थिक वृद्धीदर वाढवणं, नागरिकांचं कौशल्य विकसित करणं आणि सर्व नागरिकांना सोयी सुविधा सवलतींचा पुरेपूर लाभ देणं या 3 कर्तव्यांवर आधारित हा अर्थसंकल्प असल्याचं सीतारामन म्हणाल्या। यंदाच्या अर्थसंकल्पात सिटी इकॉनॉमिक रिजन अर्थात शहरी आर्थिक क्षेत्रांचा विकास करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। त्यासाठी प्रत्येक क्षेत्राला 5 वर्षात 5,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे। याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं मंदिरं असलेल्या शहरांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। यासंदर्भातल्या इतर तरतुदी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
देशातल्या महत्वाच्या औद्योगिक कॉरिडॉर्सच्या जवळ 5 शैक्षणिक परिसर विकसित करायची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली। विविध विद्यापीठं, महाविद्यालयं, संशोधन संस्था, कौशल्य केंद्रांची संकुलं इथं सुरू होतील असं त्यांनी सांगितलं। स्टेम अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि गणित या क्षेत्रांमध्ये विद्यार्थिनींना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 1 महिला वसतिगृह स्थापन करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं। मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सेवा क्षेत्राच्या विकासासाठी शिफारसी करण्याकरता शिक्षण ते रोजगार आणि उद्योजकता यावर एक उच्चाधिकार समिती स्थापन केली जाईल। ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणाऱ्यांना योग तसंच वैद्यकीय उपकरणं वापरण्याचं प्रशिक्षण देऊन येत्या काळात अशा 1.5 लाख काळजीवाहकांना प्रशिक्षित करायचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं। आयुर्वेदाला चालना देण्यासाठी 3 नव्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांची स्थापना केली जाईल। पशुवैद्यकीय क्षेत्रात उत्तम मानवी संसाधनं विकसित करण्यासाठी खासगी क्षेत्रात पशुवैद्यकीय आणि निम्न पशुवैद्यकीय महाविद्यालयं, रुग्णालयं, निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी कर्ज आधारित भांडवली अनुदान सहाय्य योजना सुरू करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। सध्याच्या नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीचा दर्जा वाढवून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटीची स्थापना करायचा प्रस्ताव आहे। निवडक 20 पर्यटन स्थळांवर 10,000 गाईड्सकरता प्रशिक्षण अभ्यासक्रम, वाघ आणि इतर वन्यजीव प्रजातींचं संरक्षण संवर्धन, पुरातत्व सर्वेक्षणाची 15 स्थळं पर्यटकांसाठी खुली करणं, पुरातत्व विद्या अध्ययनासाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रयोगशाळा आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे।
आगामी आर्थिक वर्षापासून देशात नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार आहे। त्यात प्राप्तिकराचे नियम आणि परताव्याचे अर्ज सुलभ केले असून लवकरच ते उपलब्ध होतील। सर्वसामान्य नागरिकांना सुलभरित्या भरता येतील अशा रीतीने हे अर्ज तयार केल्याची माहिती सीतारामन यांनी दिली। करासंबंधीच्या विविध घोषणा जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
ITR 1 आणि ITR 2 हे अर्ज भरणाऱ्यांना 31 जुलैपर्यंतच हे अर्ज भरावे लागतील। इतरांना मात्र 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मिळणार आहे। सुधारित आयकर विवरणपत्र आता नाममात्र शुल्क भरून 31 डिसेंबर ऐवजी 31 मार्चपर्यंत भरता येईल। शेअर बाजारात गुंतवणूक असणाऱ्यांना आता डिपॉझिटरीकडे एकदाच 15G किंवा 15H अर्ज भरता येणार। हाच अर्ज गुंतवणूक केलेल्या सर्व कंपन्यांना पुरवला जाईल। याशिवाय TCS, TDS यातही काही सुधारणांची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात झाली। तसंच करचोरीच्या काही प्रकरणांमध्ये दंड भरून नागरिकांना मुक्त होता येणार आहे। सहकारी संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, डेटा सेंटर स्थापन करणाऱ्या कंपन्यांना आयकरात सवलत जाहीर झाली आहे। देशातल्या बँकिंग क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आणि विकसित भारताच्या दृष्टीने त्यांना सक्षम करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली। याशिवाय PFC आणि REC या सरकारी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची पुनर्रचना केली जाणार आहे। परकीय चलन व्यवस्थापनांच्या नियमांचा आढावा घेण्याची घोषणाही त्यांनी केली। रोखे बाजारात सुधारणा, 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे रोखे आणणाऱ्या महापालिकांना 100 कोटी रुपयांचा निधी निधी केंद्र सरकार देणार आहे. शेअर बाजारातल्या फ्युचर आणि ऑप्शन्स व्यवहार करणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक व्याज दरानं कर द्यावा लागेल. फ्युचरसाठी हा कर 2% पाच शतांश टक्के इतका झाला आहे, तर ऑप्शन्ससाठी हा कर सध्या 1.5% 15% इतका होणार आहे. सर्व प्रकारची समभाग पुनर्खरेदीतून मिळणारा नफा आता कॅपिटल गेन म्हणून गृहित धरला जाणार आहे. मत्स्य निर्यात, चामडं आणि वस्त्रोद्योगाला निर्यातीसाठी विविध प्रकारच्या करसवलती अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केल्या. या उद्योगांसाठी लागणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवरही कुठलाही कर लागणार नाही, असंही त्यांनी आज जाहीर केलं. अणुऊर्जा प्रकल्पांचं साहित्य, लिथियम आयन बॅटरी, सौर उपकरणांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तू, दुर्मिळ खनिज, विमान निर्मितीसाठीचे सुटे भाग, आयातीवरच्या शुल्कातही आज सवलत जाहीर झाली. मायक्रोवेव्ह ओव्हनसाठी लागणाऱ्या काही वस्तू मूलभूत उत्पादन शुल्क मुक्त झाल्यामुळे स्वस्त होणार आहेत. व्यक्तिगत वापरासाठी आयात केलेल्या वस्तूंवर आता 20% इतकं आयात शुल्क लागेल. त्याचवेळी कर्करोगाच्या 17 औषधांना सीमाशुल्कातून सवलत मिळाली आहे. सीमाशुल्कासंबंधीच्या विविध प्रक्रिया तसंच कार्गो हाताळणीची प्रक्रिया सुलभ करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी आज केली.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करण्याच्या उद्देशानं सरकार दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांमध्ये कॉर्पोरेट मित्र ही व्यवस्था उभारणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली. कॉर्पोरेट मित्र या व्यवस्थेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना नियमांचं पालन करण्याची प्रक्रिया परवडणाऱ्या दरात पूर्ण करण्यासाठी मदत पुरवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. ही व्यवस्था उभारण्यासाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिक साधनं तयार करण्याकरता सरकार ICSI आणि ICMAI यासारख्या व्यावसायिक संस्थांना सहकार्य करणार आहे. सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना चॅम्पियन म्हणून विकसित करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा त्यांनी केली. या उद्योगांना आधार देण्यासाठी येत्या आर्थिक वर्षात आत्मनिर्भर भारत निधीत 4,000 कोटी रुपये अतिरिक्त तरतूद होईल, तसंच जोखीम भांडवल पुरवण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची आणखी भर घातली जाईल, असं सीतारामन म्हणाल्या. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी नारळ प्रोत्साहन योजनेसोबतच चंदन आणि अक्रोड यासारख्या उच्च मूल्य पिकांसाठी मदत पुरवली जाईल. चंदनाच्या परिसंस्थेचं वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांबरोबर भागीदारीत काम करेल, असं सीतारामन म्हणाल्या. पशुधन शेतकरी उत्पादक संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी पत संलग्न अनुदान कार्यक्रमाचा प्रस्ताव त्यांनी मांडला. पुढच्या 5 वर्षात बायोफार्मा शक्ती कार्यक्रमासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद आणि 5 प्रादेशिक वैद्य केंद्र स्थापन करण्यासाठी राज्यांना मदत करण्याची योजना सुरू केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. महिलांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी समूहाच्या मालकीच्या स्वयंसहाय्यता स्वयं उद्योजकता अर्थात शी मार्टची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली. खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी ब्रँडिंगसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम राबवला जाईल, असं त्यांनी सांगितलं. देशभरात दळणवळण सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशानं विविध महानगरं जोडणाऱ्या रेल्वेच्या 7 हायस्पीड कॉरिडॉर्सची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बंगळुरू, हैदराबाद चेन्नई आणि चेन्नई बंगळुरू, तसंच दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुडी या मार्गांचा त्यात समावेश आहे. अर्थसंकल्पानंतर देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सध्या सेन्सेक्स 900+ अंकांनी घसरून 81,300 अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे, तर निफ्टी 300+ अंकांनी घसरल्यानं या निर्देशांकात 25,000च्या आसपास व्यवहार सुरू आहेत. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 53,00,000 कोटींचा केंद्रीय अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. या वर्षात सरकारला 36,00,000 कोटी रुपये एकूण महसूल मिळेल, त्यातले 28,70,000 कोटी रुपये कर वसुलीतून मिळतील. 2026-27 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट चालू वर्षीच्या 4.4% कमी म्हणजे 4.3% राहील, असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. कर महसुलातला 1,40,000 कोटी रुपयांचा वाटा राज्यांना देण्यात येईल, त्यात विविध अनुदानांचा समावेश असेल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आगामी आर्थिक वर्षात कर्ज आणि GDP गुणोत्तर 55.6% राहील. चालू आर्थिक वर्षासाठीचा कर संकलनाचा सुधारित अंदाज 34,00,000 कोटी रुपये तर व्ययाचा सुधारित अंदाज 49,60,000 कोटी रुपये असा व्यक्त केला आहे. संरक्षण विभागासाठी यंदा 5,00,000 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला 3 कर्तव्यांवर भर देणारा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्याकडून लोकसभेत सादर. टीयर 2 आणि टीयर 3 शहरांवर भर दिला जाणार. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृहाची स्थापना. कृषी, एमएसएमई, पर्यटन क्षेत्रासाठी विविध घोषणा. 1 एप्रिलपासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होणार. परताव्याचे अर्ज सुलभ होणार. आणि शेअर बाजारातल्या गुंतवणुकीवर अतिरिक्त करांच्या प्रस्तावामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.